इट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये 10:02 झालेत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये सातपूर इन्सिडेंट बद्दल आपण बोलत होतो. एसीपी अतुल झेंडे आपल्या सोबत होते. जाणून घेतो तो आपण एकूण घडला प्रकार. आणि ह्याच प्रकारामध्ये जवळजवळ 5 गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत आणि तपास कार्य सुरू आहे. परिसरातल्या नागरिकांनी घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजचा दिवस हा आणखीन जास्त महत्वपूर्ण आणखीन एका घटनेमुळे, त्या एका सुंदर गोष्टीबद्दल थोड्याच वेळात बोलणार आहोत आपण. जस्ट स्टे ट्यून, बजाते रहो.